चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बॉलिवूड ऍक्टर इरफान खानचं न्यूरोक्राइन ट्यूमरमुळे 54 वर्षी निधन। गेल्या कित्येक दिवसांपासून न्यूरोक्राइन ट्यूमरशी झगडत असणारे बॉलिवूड ऍक्टर इरफान खान यांचं आज निधन झालं। त्यांची तब्येत अचानकपणे बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ICU ठेवण्यात आलं होतं। इरफान यांचे अधिकृत प्रवक्ता यांनी अशी माहिती दिली होती की इरफान यांची तब्येत स्थिर आहे आणि त्यांना कोलोन इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण आज सकाळी त्यांचं निधन झालं। मला विश्वास आहे की मी आत्मसमर्पण केलं आहे, असं इरफान खान कायम म्हणायचे। 2018 कॅन्सरशी झगडत असताना देखील ही बाब त्यांनी सांगितली होती। इरफान खान खूपच मितभाषी होते आणि बोलण्यासाठी डोळ्यांचा अधिक वापर करत होते। इरफान खान आपल्या आजाराबरोबर अत्यंत भावनिक फेजमधून जात होते। 25 एप्रिलला इरफान खान यांच्या आई सईदा बेगम यांचं निधन झालं होतं। कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना आपल्या आईचं अंतिम दर्शनही घेता आलं नाही। त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या आईला शेवटचा निरोप दिला होता। इरफान यांनी एका ट्विटमध्ये लिहिलं होतं की मला माहीत आहे की मला एंडोक्राइन ट्यूमर आहे, यातून जाणं खूपच अवघड आहे, यासाठी मला देशाबाहेर जावं लागणार। मी सर्वांना अशी विनंती करेन की माझ्यासाठी प्रार्थना करा, मला आशीर्वाद द्या। ज्या प्रकारच्या अफवा माझ्याबद्दल उठवल्या गेल्या होत्या त्याबद्दल मला सांगायचं आहे की न्यूरो याचा अर्थ केवळ डोक्याची असत नाही, वाटल्यास आपण सर्वांनी गुगल करून याबाबत रिसर्च करावं। चित्रपट क्षेत्रातील आपल्या योगदानासाठी इरफान खान यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे। इरफान खान यांना 2011 पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं। याशिवाय 2012 त्यांना फिल्म पानसिंग तोमरसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्यासाठी असणाऱ्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। तसंच 2004 बेस्ट ॲक्टर फॉर निगेटिव्ह रोलसाठी फिल्मफेअर अवॉर्डही देण्यात आलं होतं। याशिवाय 2008 बेस्ट ॲक्टर इन सपोर्टिंग रोलचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। इरफान खान यांचं शेवटचं ट्विट। या महिन्याच्या 12 एप्रिलला इरफान यांनी शेवटचं ट्विट केलं होतं, ज्यामध्ये लिहिलं होतं की मिस्टर चंपकचं स्टेट ऑफ माइंड यावेळी आतून प्रेम, ज्याला ते बाहेर दाखवायचं आहे। इरफान खान यांनी हे ट्विट आपल्या शेवटच्या फिल्मच्या ऑनलाईन रिलीजच्या वेळी केलं होतं।